मराठी अस्मितेची शपथ घालणारं एक चिरंजीव गीत आता ऐका. स्वातंत्र्याच्या वेदीवर सर्वस्वाचं बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या थकथकत्या लेखणीतून साकारलेलं हे भगवती स्वतंत्रतेचं महान मंगल स्तोत्र आहे.
Let's go.